बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत वारजे इथं जाहीर प्रचारसभा मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी RMD कॉलेज मैदान वारजे इथं आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद.